93.5 Red FM पे।
आला रे आला संग्राम आला।
सुपर हिट 93.5 रेड एफएम वर नमस्कार, मी आहे संग्राम। टेम्परेचर मॅक्सिमम 38 तर मिनिमम 22 डिग्री सेल्सियस आणि आजही रेन आणि थंड शॉवर्स ची शक्यता आहे काही एरियाज मध्ये। काल बावधनला त्या चांदनी चौकात वगैरे थोडासा पाऊस पिऊस पडला। रात्रीचं उठल्यानंतर सोंधी सोंधी स्मेल जी असते ना त्या मातीची, ती मिळाली। आणि मग मला काही पाऊस बघायला मिळाला नाही, पण तेवढ्या वासावरच आपण एकदम खुश। आणि मग बाकी कुठे कॅम्प, विमाननगर वगैरे इतरत्र सगळीकडे पाऊस थोडा थोडा पडला असंही मला सकाळी सकाळी कळालंय। आजही तसं होण्याची शक्यता आहे। आय डोंट नो हे काय आहे, थोडंफार ठीक आहे। खडकवास सम एरियाज म्हटल्यावर खडकवासल्यावर फोकस करावं एवढीच आपली, कोणी असेल इन्चार्ज या पावसाचा तर त्याच्याकडे विनंती। सेन्सेक्स डाऊन अ लिटल बिट, काल बऱ्याच लोकांनी प्रॉफिट बुकिंग केल्यामुळे 24,883 वर जाऊन क्लोज झालं। निफ्टी ॲट 7,588, सोनं घ्यायचं असेल तर 28,555 रुपये 10 ग्रॅमसाठी, डिपेंडिंग ऑन द प्युरिटी ऑफकोर्स। चांदी 36,430 रुपये किलो, अमेरिकन डॉलर झाला आहे 66 रुपये आणि 32 पैसे, एवढा महाग। रादर तो थोडासा स्वस्त झालाय, मध्यंतरी 67-68 वगैरे काही चाललेलं होतं त्यांचं। कमिंग अप इन जस्ट बिट सुपर ड्युपर हिट गाणी, अर्थातच आय एम वॉन्टिंग विच वन टू प्ले फॉर यू, हाउ अबाउट दिस वन। पडत्याच्या आधी नाही, ऍक्च्युली राईट नंतर त्याच्या। रेड एफ एम कोणाला शेंडी लावली ते तुम्ही ऐकाल, शेंडी परत आम्ही चालू केलेली आहे। इट्स ऍब्सोल्युटली हिलेरियस। मी आहे संग्राम, 93.5 रेड एफ एम, बजावे रहो।
हाय, आई एम प्रियंका चोपड़ा।